चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नवीन कृषी यंत्रसामग्री। प्रदेशातील ऊस शेतकऱ्यांना नवी शेती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। ऊस आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांनी सांगितले की मुख्यतः ऊस शेतकऱ्यांजवळ परंपरागत यंत्र उपलब्ध आहेत, त्याऐवजी शेतकऱ्यांना मॅनेजमेंट डिव्हाइस तथा मोल्ड पोल्ड प्लाऊ ऐवजी स्थानावर डिस्क प्लाऊ उपलब्ध केले जाणार आहे। नवी शेती साधने उदाहरणार्थ ऊस कंटर प्लॅटर, पॉवर लिटर वीडर, मश्चर, शुगर केन ट्रॅश कटर आदींचा समावेश या योजनेमध्ये केला जाणार आहे, ज्यामुळे प्रदेशातील ऊस शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल तसेच आर्थिक लाभही मिळू शकेल। ऊस उत्पादकता वृद्धी कार्यक्रमांतर्गत 6 प्रकारच्या तांत्रिक प्रदर्शन स्थापना करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत। या प्रदर्शनाच्या स्थापनेसाठी राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन अंतर्गत प्रदर्शनासाठी देय अनुदानाच्या समानतेने 9,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येईल असा त्यांनी आदेश दिला। प्रदेशामध्ये ऊस बी कार्यक्रमांतर्गत उन्नतीशील बी उत्पादन कार्यक्रमात सर्व ऊस फार्म हाऊसना सिंगल बर्डचिप नर्सरीचे आदेश देण्यात आले आहेत। भूसरेड्डी म्हणाले की प्रदेशामध्ये गव्हाच्या पिकाच्या कापणीनंतर ऊसाची लागवड मे मध्ये सुरू राहते। यावेळी उच्च तापमानामुळे अंकुरणामध्ये बाधा निर्माण झाल्याने ऊसाचे उत्पादन अधिक कमी होते। यावेळी चांगले उत्पादन मिळवण्यासाठी सिंगल बर्डचिप नर्सरीचे आदेश देण्यात आलेले आहेत।